ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तंत्रज्ञान हे मानव केंद्रित जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रतिपादन. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई सेवानिवृत्त. न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश म्हणून उद्या पदभार स्वीकारणार. माहे युद्धनौका उद्या मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार. महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ अंतिम फेरीत दाखल. आणि दृष्टीहीन महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद. दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप झाला. या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी समन्यायी भविष्य, अत्यावश्यक खनिजं, योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केलं. तंत्रज्ञान हे मानवकेंद्रित जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. तंत्रज्ञानाच्या प्रचाराच्या पद्धतीत बदल करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. शाश्वत विकास, विश्वासार्ह व्यापार, निष्पक्ष वित्तपुरवठा आणि सर्वांना समृद्ध करणारी प्रगती आवश्यक आहे असं मोदी यावेळी म्हणाले. आज शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी जपानच्या प्रधानमंत्री साने इताकाईची, कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलनी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या. आज संध्याकाळी ते मायदेशी रवाना होतील. भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका अर्थात इब्सा हा त्रिपक्षीय मंच केवळ 3 देशांचा गट नसून 3 खंड, 3 मोठ्या लोकशाही आणि 3 मोठ्या अर्थव्यवस्थांना जोडणारं व्यासपीठ आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जोहान्सबर्ग इथं G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या इब्साच्या बैठकीत ते बोलत होते. हे 3 देश एकमेकांच्या विकासाला पूरक ठरतील आणि शाश्वत विकासाचं उदाहरण निर्माण करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. विकासात तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची असल्याचं सांगत इब्सा डिजिटल नवोन्मेष आघाडीचा प्रस्ताव प्रधानमंत्र्यांनी ठेवला. या बैठकीचं अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी भूषवलं. देशाचे विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त झाले. न्यायमूर्ती सूर्यकांत उद्या देशाचे 53 सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. पुढचे 15 महिने सरन्यायाधीश पदाचा कार्यभार न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे असेल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम 370 रद्द करणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरची प्रकरणं, बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातल्या प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनसह सर्व बार असोसिएशन्समध्ये महिलांना 1/3 आरक्षण देण्यातही त्यांनी योगदान दिलं होतं. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 50,47,000 जास्त नोंदणी अर्ज मतदारांना वितरित केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. या टप्प्यात जवळपास 51 कोटी मतदार असून यापैकी 99% जास्त मतदारांनी नोंदणी अर्ज घेतल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे. विशेष पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा 4 नोव्हेंबरपासून 9 राज्यं आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू झाला असून पुढच्या वर्षी 7 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार याद्यांचं प्रकाशन होऊन तो संपेल. माहे ही युद्धनौका उद्या मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. माहे या श्रेणीतली ही पहिली पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाज बांधणी गोदीत तयार झाली असून यात 80% जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून तिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार कलरीपयट्टू या युद्धकलेचा महत्वाचा भाग आहे. भारतीय हवाई दल आपली तेजस ही लढाऊ विमानं बंद करणार असल्याचा दावा खोटा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. तेजसविषयी समाजमाध्यमावर प्रसारित होत असलेलं पत्र बनावट असल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं म्हटलं आहे. समाजमाध्यमावरच्या काही पाकिस्तानी प्रचार खात्यांकडून हे पत्र पसरवलं जात असल्याचं PIB नमूद केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं इराणचा 33-21 असा पराभव केला. भारताकडून पूजा संजू आणि सोनाली शिंगटे यांनी दिमाखदार चढाया करून गुण मिळवले, तर साक्षी आणि रितू नेगी यांनी पकड करून इराणच्या खेळाडूंना गुण मिळवण्यापासून रोखलं. उपांत्य फेरीचा दुसऱ्या सामन्यात चैनी तैपेईनं बांगलादेशचा पराभव केला. आता अंतिम सामन्यात भारतासमोर त्यांचं आव्हान असेल. हा सामना उद्या दुपारी 4 वाजता होणार आहे. भारतानं आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या दृष्टीहीन महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. भारतानं नेपाळचा 7 खेळाडू राखून पराभव केला आणि विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं केवळ 30 धावात नेपाळच्या आघाडीच्या 3 खेळाडूंना बाद केलं. बिमला राय आणि सरिता घिमिरे यांच्या 65 धावांच्या भागीदारीनं नेपाळचा डाव सावरला, त्यामुळे नेपाळला निर्धारित 20 षटकात 5 खेळाडू गमावून 114 धावा करता आल्या. नेपाळनं विजयासाठी दिलेल्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानंही आपल्या सलामीवीर 33 धावातच गमावल्या. त्यानंतर फुला सरेन आणि करुणा यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयाच्या जवळ नेलं. अखेर 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फुला सरेन हिनं विजयी चौकार मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात भारत अजूनही 480 धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी आज दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात 489 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अखेरच्या 4 गड्यांनी आज धावसंख्येत 252 धावांची भर घातली. सेनुरान मुथुसामी यानं 109 धावांची शतकी खेळी केली, तर मार्को यान्सनचं शतक थोडक्यात हुकलं, त्यानं 93 धावा केल्या. भारताच्या वतीनं कुलदीप यादव यानं सर्वाधिक 4, तर बुमरा सिराज आणि जडेजा यानं प्रत्येकी 2 गडी बाद केले. सलग दुसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला, तेव्हा भारतानं आपल्या पहिल्या डावात बिनबाद 9 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व KL राहुल याच्याकडे असणार आहे, तर उपकर्णधार पदाची जबाबदारी ऋषभ पंत सांभाळणार आहे. शुभमन गिल याला मानेच्या दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश भारताच्या संघात करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही मालिका 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान होणार आहे. भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यानं अंतिम फेरीत जपानच्या युशी तानाका याच्यावर 21-15, 21-11 अशी सहज मात केली आणि अजिंक्यपद पटकावलं. परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत भारतीय समभाग बाजारातून 3,788 कोटी रुपये काढून घेतले होते, पण सध्या सुरू असलेल्या भारत अमेरिका व्यापार वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर विक्रीचा जोर थोडा कमी झाल्याचं NSDL नं म्हटलं आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय समभाग बाजारातून 14,710 कोटी रुपयांची खरेदी केली होती. NSDLची संपूर्ण आर्थिक वर्षाची आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी 1,43,698 कोटी रुपयांची नक्त विक्री केल्याचं दिसून येतं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज 3 दिवसांच्या इस्रायल दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला. इस्रायलचे वाणिज्य मंत्री नीर बारकात यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल नेतान्याहू यांना माहिती दिल्याचं गोयल यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तंत्रज्ञान हे मानवकेंद्रित, जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रतिपादन. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई सेवानिवृत्त, न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश म्हणून उद्या पदभार स्वीकारणार. माहे युद्धनौका उद्या मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार. महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ अंतिम फेरीत दाखल आणि दृष्टीहीन महिलांच्या टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.